ಅಯ್ ಮಿತ್ರಗಣಾಃ, ಸ್ವಾಗತಂ ವ್ಯಾಹರಾಮಿ. ಆಗಚ್ಛಂತು ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನಸ್ಯ ಶ್ರಾವ್ಯಮಂಚೆ. ಅದ್ಯ ವಯಂ ಮೈಸೂರುನಗರಸ್ಯ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವಸ್ಯ ವರ್ಣನಂ ಪಠಿಷ್ಯಾಮಃ. ಮೈಸೂರುನಗರೆ ಸುಧರ್ಮಾ ನಾಮ್ನಿ ಏಕಃ ದೈನಿಕ್ ಪತ್ರಃ ಸಂಸ್ಕೃತಭಾಷಾಯಾಂ ಪ್ರಕಾಶಿತಃ ಭವತಿ. ಶ್ರೀ ಸಂಪತ್ ಮಹೋದಯಃ ಅಸ್ಯ ಪ್ರಕಾಶನಂ ಕರೋತಿ. ದಶರಾತ್ರೋತ್ಸವಸ್ಯ ವರ್ಣನಂ ಅಪಿ ಸುಧರ್ಮಾ ದೈನಿಕೆ ವರ್ಣಿತಃ ಅಸ್ತಿ. ತೋ ಮಿತ್ರಗಣ, ಸುವಿಧಾ ಕೆ ಲಿಯೇ ಮೈ ಇಸ್ಕಾ ಹಿಂದಿ ಅನುವಾದ ಬತಾತಿ ಹೂಂ. ಹಾಲಾಂಕಿ ಮುಝೆ ವಿಶ್ವಾಸ್ ಹೈ ಕಿ ಇತ್ನೆ ದಿನೋ ಕೆ ಬಾದ್ ಅಬ್ ಇತ್ನಿ ಸರಲ್ ಸಂಸ್ಕೃತ ತುಮ್ ಅಚ್ಛಿ ತರಹ ಸೆ ಸಮಜ್ನೆ ಲಗೆ ಹೋಗೆ. ತೋ ಮೈಸೂರು ನಗರ ಸೆ ಸುಧರ್ಮಾ ನಾಮಕ್ ಏಕ್ ದೈನಿಕ್ ಪತ್ರ ನಿಕಲ್ತಾ ಹೈ ಜೊ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾ ಮೇ ಹೋತಾ ಹೈ ಆರ್ ಇಸೆ ಶ್ರೀ ಸಂಪತ್ ಮಹೋದಯ ಪ್ರಕಾಶಿತ ಕರ್ತೆ ಹೇ. ತೋ ಇಸಿ ಸುಧರ್ಮಾ ದೈನಿಕ್ ಮೇ ವರ್ಣಿತ ಮೈಸೂರ್ ಕಾ ಜೊ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವ ಹೋತಾ ಹೈ ಉಸ್ಕೆ ವಿಷಯ ಮೇ ಆಜ್ ಹಮ್ ಜಾನೆಂಗೆ. ಅಬ್ ಯಹ ಬತಾನಾ ಅವಶ್ಯಕ ನಹೀ ಹೈ ಕಿ ಯಹ ನವರಾತ್ರಿ ಔರ್ ದಸವಾ ದಿನ ವಿಜಯಾದಶಮಿ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಸೆ ಯಹ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವ ಸಂಪನ್ನ ಹೋತಾ ಹೈ. ಯಹ ವರ್ಣನ್ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ಮೈಸೂರು ನಗರೆ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವ ಸಂಪನ್ನ, ಅರ್ಥಾತ್ ಮೈಸೂರು ನಗರ ಮೇ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವ ಸಂಪನ್ನ ಹುವ. ಆಗೆ ಲಿಖತೆ ಹೇ ಮೈಸೂರು ನಗರೆ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವ ಸಂಪನ್ನ. ವಿಜಯದಶಮ್ಯಾಂ ಮೈಸೂರು ನಗರೆ ಗಜಯಾತ್ರೋತ್ಸವ ಮಹತಾ ವೈಭವೇನ ಪ್ರಾಚಲತ್. ಲಕ್ಷಯೋ ಜನ ದೇಶಸ್ಯ ನಾನಾ ಭಾಗೇಭ್ಯಃ ಆಯಾತಃ ಅದ್ಭುತಂ ಉತ್ಸವಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಆನಂದತುಂದಿಲಾಃ ಸಮಭವನ್. ಮಹಾಗಜಸ್ಯ ಅರ್ಜುನಸ್ಯೋಪರಿ ಸುವರ್ಣಮಂಟಪೆ ಶೋಭಮಾನಾಂ ಜಗನ್ಮಾತರಂ ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿಂ ದರ್ಶಂ ದರ್ಶಂ ಭಕ್ತಃ ಜಯಘೋಷಾನ್ ಅಕುರ್ವನ್. ರಾಜಸೌಧಸ್ಯ ಪುರಸ್ತಾತ್ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧರಾಮಯ್ಯಃ ಚಾಮುಂಡೇಶ್ವರ್ಯೈ ಪುಷ್ಪಾರ್ಪಣಂ ಅಕರೋತ್. ಶತಶಃ ಕಲಾವಿದೋ ನಾನಾ ಚಮತ್ಕಾರಾನ್ ಪ್ರದರ್ಶಯಂತಃ ಜನಾನ್ ರಂಜಯಂತಿ ಸ್ಮ. ಸುಂದರಾಣಿ ಸ್ತಬ್ಧಚಿತ್ರಾಣಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಸ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಂ ದ್ಯೋತಯಂತಿ ಸ್ಮ. ತೈಃ ಇತಿಹಾಸಸ್ಯ ಸಂಸ್ಕೃತೇಶ್ಚ ಚಿತ್ರಾಣಿ ಪ್ರಜಾಭ್ಯೋ ದರ್ಶಿತಾನಿ ಜಾನಪದ ಅಪಿ ಕಲಾಸು ಚಾತುರ್ಯಂ ಪ್ರಾದರ್ಶಯನ್. ರಾಜಸೌಧೆ ರಾಜವಂಶಸ್ಯ ಶ್ರೀಮಾನ್ ಯದುವೀರ್ ಕೃಷ್ಣದತ್ತ ಚಾಮರಾಜ ವೊಡೆಯರ್ ಮಹಾಭಾಗಃ ಸಂಪ್ರದಾಯಾನುಸಾರೇಣ ಶಮೀಪೂಜನಂ ಅಕರೋತ್. ಏವಂ ವಜ್ರಮುಷ್ಟಿಯುದ್ಧೆ ಭಾಗಂ ಉಡ್ಭವದ್ಭ್ಯಃ ಮಲ್ಲಶ್ರೇಷ್ಠೇಭ್ಯಃ ಸಂಭಾವನಾಂ ಪ್ರಾದಾತ್. ದಶರಾತ್ರೋತ್ಸವಃ ಪ್ರಾಚೀನ ನವೀನಯೋಃ ಸಂಗಮೋ ಭೂತ್ವಾ ದೇಶಸ್ಯ ಸಂಸ್ಕೃತೇಃ ಪ್ರದರ್ಶನೇ ಸಫಲೋಭವತ್. ಅನೇಕೇ ವೈದೇಶಿಕಾ ಅಪಿ ಉತ್ಸವಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಪ್ರಹೃಷ್ಟಾಃ ಪ್ರಾಶಂಸನ್. ತೋ ಇಸ್ಕಾ ಅರ್ಥ ಸಮಜ್ತೆ ಹೇ. ಮೈಸೂರು ನಗರೇ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವ ಸಂಪನ್ನ, ಅರ್ಥಾತ್ ಮೈಸೂರು ನಗರ ಮೇ ದಶರಾತ್ರೋತ್ಸವ ಸಂಪನ್ನ ಹುವ. ವಿಜಯದಶಮ್ಯಾಂ ಮೈಸೂರು ನಗರೇ, ಅರ್ಥಾತ್ ವಿಜಯದಶಮಿ ಕೆ ದಿನ್ ಮೈಸೂರು ನಗರ ಮೇ ಗಜಯಾತ್ರೋತ್ಸವ ಮಹತಃ ವೈಭವೇನ ಪ್ರಾಚಲತ್. ಗಜಯಾತ್ರೋತ್ಸವ ಅರ್ಥಾತ್ ಹಾಥಿ ಪರ್ ಸವಾರಿ ಕರ್ತೆ ಹುವೆ ಆರ್ ಮಹತಾ ವೈಭವೇನ ಬಡೇ ಹಿ ವೈಭವ ಕೆ ಸಾಥ್ ಪ್ರಾಚಲತ್ ಪ್ರಚಲಿತ್ ಹೈ. ಲಕ್ಷಯೋ ಜನ ಅರ್ಥಾತ್ ಲಾಖೋ ಲೋಗ್ ದೇಶಸ್ಯ ನಾನಾ ಭಾಗೇಭ್ಯ ಆಯಾತಃ ದೇಶಕ್ಕೆ ನಾನಾ ಭಾಗೋ ಸೆ ಆಕರ್ ಅದ್ಭುತಂ ಉತ್ಸವಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಯಹ ಅದ್ಭುತ್ ಉತ್ಸವ ದೇಖ್ ಕರ್ಕೆ ಆನಂದ ತುಂದಿಲಾಃ ಸಮಭವನ್ ಅತಿಶಯ ಆನಂದಿತ್ ಹುವೆ. ಸಮಭವನ್ ಅರ್ಥಾತ್ ಬಡೇ ಪ್ರಶಂಸಾ ಮೇ ಭರ್ ಕರ್ಕೆ ಆರ್ ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಏಕ್ ರೂಪ್ ಹೋ ಕರ್ಕೆ ವೇ ಖುಷ್ ಹುವೆ ಆನಂದಿತ್ ಹುವೆ. ಮಹಾಗಜಸ್ಯ ಅರ್ಜುನಸ್ಯ ಉಪರಿ अर्थात जो महागज बड़ा हाथी अर्जुन नाम का जो था उसके ऊपर सुवर्ण मंडपे अर्थात सुवर्ण मंडप में विराजमान शोभमानाम अर्थात शोभायमान जगन्मातरम चामुंडेश्वरीम दर्शम दर्शम जगन्माता चामुंडेश्वरी को देख देख करके भक्ताः जय घोषान अकुर्वन् भक्तजनों ने जय घोष किया। राजसौधस्य पुरस्तात् अर्थात जो राजा का महल था उसके सामने कर्नाटक राज्य मुख्यमंत्री कर्नाटक राज्य के मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्यः अर्थात श्री सिद्धरामय्या चामुंडेश्वर्यै पुष्पार्पणम अकरोत् उन्होंने चामुंडेश्वरी को पुष्पार्पण किया अर्थात उन्हें पुष्प अर्पण किए। तो ये जो महागज था उसके ऊपर मंडप में चामुंडेश्वरी की प्रतिमा रखी जाती है और उसी की पहले विधिवत पूजा होती है। यह इस विजयदशमी पर्व की एक विशेषता है। शतशः कलाविदो अर्थात सैकड़ों कलाकार नाना चमत्कारान प्रदर्शयन्तः नाना चमत्कारों को दिखाते हुए जनान रंजयन्ति स्म उन्होंने लोगों का मनोरंजन किया। सुंदराणि स्तब्ध चित्राणि अर्थात बहुत सुंदर चित्र वहाँ रखे हुए थे जो कर्नाटक राज्यस्य अभिवृद्धिम द्योतयन्ति स्म जो कर्नाटक राज्य की अभिवृद्धि को दर्शा रहे थे। तैः इतिहासस्य संस्कृतेश्च चित्राणि ये सारे जो चित्र लगे हुए थे जो कि इतिहास का प्रदर्शन कर रहे थे और संस्कृति का भी प्रदर्शन कर रहे थे वो सारे प्रजाभ्यो दर्शितानि जानपदा अपि और गांवों से जो लोग जनपदों से जो लोग आए हुए थे वे सारे भी कलासु चातुर्यम प्रादर्शयन जो कलाकार कला में अपना चातुर्य दिखा रहे थे उसे सारे लोगों ने देखा। राजसौधे राजवंशस्य और राजमहल में राजवंश के जो उत्तराधिकारी हैं श्रीमान यदुवीर कृष्णदत्त चामराज वोडेयर महाभागः ये उनका नाम है यदुवीर कृष्णदत्त चामराज वोडेयर। तो ये जो महाभाग हैं उन्होंने संप्रदायानुसारेण संप्रदाय के अनुसार परंपरा के अनुसार शमी पूजनम अकरोत् उन्होंने शमी वृक्ष की पूजा की। एवं और साथ साथ वज्रमुष्टि युद्धे वज्रमुष्टि अर्थात मजबूत मुट्ठी तो वज्रमुष्टि युद्ध अर्थात बॉक्सिंग उसमें भागम उद्भवद्भ्यः मल्लश्रेष्ठेभ्यः संभावनाम प्रादात् जो मल्लश्रेष्ठ वहाँ पर अपनी बॉक्सिंग की कला दिखाने के लिए उपस्थित हुए थे उनकी संभावना की अर्थात उन्हें सम्मान प्रदान किया। दशरात्रोत्सवः प्राचीन नवीनयोः संगमो भूत्वा यह जो दशरात्रोत्सव है यह प्राचीन और नवीन का संगम बन करके देशस्य संस्कृतेः प्रदर्शने देश की संस्कृति का प्रदर्शन करने में सफलो भवत अर्थात सफलः अभवत सफल हुआ। अनेक वैदेशिका अपि अनेकानेक विदेशी लोग भी उत्सवम दृष्ट्वा उत्सव को देख करके प्रहृष्टाः प्रसन्न होकर के प्राशंसन उन्होंने प्रशंसा की। तो इस प्रकार यह मैसूर नगरी में जो विजयदशमी का पर्व मनाया जाता है उसका यह वर्णन हमें सुधर्मा दैनिक से प्राप्त हुआ। तो सुधर्मा दैनिक और उसके संपादक श्री संपत जी को हार्दिक धन्यवाद देते हुए मित्रों हम आज का कार्यक्रम पूरा करेंगे। अगर हमें निबंध लिखना हो तो किस प्रकार छोटा निबंध लिखा जाता है इसका पाठ भी इस दशरात्रोत्सव के निमित्त से हमने देख लिया। तो आज हम यहीं रुकते हैं। तुम सुनते रहो पठामी संस्कृतम सुनते रहो रेडियो मधुबन मुस्कुराते रहो नमस्कार।